वाक्कं करोति वाचालम् पङ्गुं लङ्घयते गिरिम् यत्कृपा तमहं वन्दे परमानन्दमाधवम् गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः श्रीराम 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 ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीं अष्टादशाध्यायिनीं अम्बत्वाम् अनुसन्दधामि भगवत् गीते भवद्वेषिणीम् नमोऽस्तु ते व्यास विशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयप्रदीपः यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैस्साङ्ग पदक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुः सुरासुरगणाः देवाय तस्मै नमः श्रीराम केवलं करुणाकारं कैवल्यानन्ददायकम् संसारतापशमनं समर्थं समदर्शिनं स्वयं प्रकाशं संसिद्धं स्वरूपानन्दसद्गुरुं पावनं परमं शान्तम् पावसेवासिनं भजे सोऽहं सिद्धिसुसम्पन्नो नादसंस्थानसंस्थितः वीतरागो विशेषश्च श्रीगुरुपातु मां भवे ज्ञानेशाङ्घ्रिसरोजलुब्धमधुप स्वामी स्वरूपाङ्कितः सन्तानान्वचनानुभूतिपथिक साक्षी स्वयं कापडी गार्हस्ते किल एकनाथ सदृशो वृत्तौ तुकारामवत् सोऽहं योगरतं कृतार्थचरितम् वन्दे यतिं माधवम् स्वामी माधवनाथवल्लभमथो वैराग्यरत्नाकरम् प्रेमाभक्तसुशान्तदान्तसुहृदम् उत्तुङ्गधिं वत्सलम् सोऽहं बोधशुचित्वपूर्णसततम् तुर्यत्वमासाधितम् वन्दे त्वां मकरन्दनाथयतिनम् रक्षस्वदीनाङ्कितम् ॐ बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।
दातव्यम् इति यद् दानम् दीयते नुपकारिणे देशे काले च पात्रे च तद्दानम् सात्विकम् स्मृतम्। दान करणं हे आपलं दान करणं हे आपलं कर्तव्य आहे अशा भावनेने। दातव्यम इति यत दानम जे दान दिलं जातं दीयते न उपकारिणे जनी आपल्यावर उपकार केलेला नाही आहे अशा व्यक्तीला केलेलं दान। देशे काले च पात्रे च आणि स्थळ पाहून काळ पाहून योग्य काळी योग्य पात्र पाहून घेणारी योग्य व्यक्ती पाहून जे दिलं जातं तद् दानम सात्विकम स्मृतम ते दान सात्विक दान म्हणून म्हटलं जातं। मागच्या वेळेला आपण या श्लोकाचा उच्चार केला आणि थोडासा अर्थ पाहिला। आज या श्लोकावर आपण चिंतन करणार आहोत। दान करणं हे जणू आपलं कर्तव्य आहे अशा धर्मभावनेनी केलेलं। दानामध्ये कर्तव्य भावना किंवा धर्मभावना अशी असावी असं भगवंत म्हणतात। त्याच्याऐवजी दानामध्ये अहंतेची भावना नसावी। दान करतो आहे म्हणजे उपकार करतो आहे अशी भावना नसावी। कर्तव्य भावनेने केलेलं दान याचा अर्थ समाजाने आपल्याला आतापर्यंत उदंड दिलेलं आहे हे लक्षात घेऊन आपल्यापाशी जे आहे त्यातलं समाजाला काही परत देणं सर्व देणं हा दानामध्ये अर्थ अभिप्रेत नाही। तो त्यागामध्ये आहे दानामध्ये नाही। आपल्यापाशी योग्य ते ठेवून उरलेलं मात्र द्यावं। आपल्या उत्पन्नाचा काही भाग हा समाजाकडून स्वधर्म कर्मातून आलेल्या मिळकतीतून काही भाग हा समाजाकरता आहे अशा भावनेनी तो काढून ठेवून अवश्यमेव द्यावा असं भगवंत म्हणतात। याचं कारण समाजाने जर आपल्याला दिलंच नसतं तर आपलंही नीट चाललं नसतं। आपल्या कर्मातूनच मिळालेला आहे हे खरं आहे. पण ही जी कर्म आहेत ही कर्म देखील फलाकांक्षा विरहित अशी केलेली आहेत ही गीता चाललेली आहे. गीतेत जी कर्म सांगितलेली आहेत त्याच्यामध्येच मुळात फळाचा भाव नाही. फळाचा भाव न ठेवता कर्माबरोबर फळ येणारच, फळाचा विशेष भाव न ठेवता कर्म करणं हे गीतेचं वर्म आहे. तरी देखील फळाचा भाव ठेवला नाही तरी देखील फळही येतच राहतं आणि ते फळ आपल्या स्वतःच्या निर्वाह करता आणि आपल्या कुटुंबाच्या निर्वाह करता आवश्यक देखील असतं. आणि निर्वाहाच्याही पुढे जाऊन आपली आणि आपल्या कुटुंबाची सुस्थिती आणि आपली जी प्रजा आहे त्या प्रजेला क्रमानी समाजामध्ये जगण्यासाठी राहण्यासाठी योग्य बनवणं त्यासाठी त्याच्याकरता खर्च करणं हे सगळं स्वधर्मातून मिळालेल्या उत्पन्नातून करणं अपेक्षितच आहे. असं सगळं करत असताना हे सगळं समाजाची सेवा करत असताना प्रसाद म्हणून मिळालेलं आहे आणि ते परत समाजाकडे जाणं गरजेचं आहे या भावनेने. दातव्यम इति यत दानम, दान करणं आपलं कर्तव्य आहे अशा भावनेने. अथवा कधी कधी ईश्वर कृपेनी मला मिळालं असाही भक्ताचा भाव असू शकतो आणि हाही भाव चांगलाच आहे. मला जे काही मिळतं आहे ते त्याच्या कृपेनी मिळतं अथवा सद्गुरूंच्या कृपेनी मिळतं, संतांच्या कृपेनी मिळतं. असं जरी असलं तरी मी कोणी विशेष नसल्यामुळं संतांची जी माझ्यावर कृपा आहे त्या कृपेमुळं जर मला मिळालं असेल तर ती कृपा पुढे सरकवणं हेही माझंच काम आहे अशा भावनेने. केवळ माझ्यावर कृपा व्हावी आणि मी सुखात राहावं तर आपण एका विशिष्ट सुखामध्ये आहोत असं लक्षात घेऊन आता ही ईश्वराची कृपा अथवा संतांची कृपा धनाच्या रूपाने आलेली ती अनेक पुढे सरकवणं अनेक आवश्यक त्यांना देणं हेही माझं काम आहे अशा कर्तव्य भावनेने केलेलं ते. याच्यामध्ये एक पावित्र्य आहे. या अशा प्रकारच्या कर्तव्य भावनेने केलेल्या दानामुळे चित्तशुद्धी होते. स्वधर्म कर्मामध्येच चित्तशुद्धी आहे पण जेव्हा फळ मिळतं तेव्हा ती शुद्धी बिघडण्याची शक्यता असते. फळाकडे पाहून ती दानानी परत सुधारण्याची संधी आहे. असं असल्यामुळं दान हे व्यक्तीच्या चित्तशुद्धीकरता एक उत्तम उपाय म्हणून सांगितलेली गोष्ट आहे. एरवी ते स्वार्थी जीवन होईल आणि स्वार्थी जीवनांनी कितीही साधना केली तरी देखील व्यापक बोध होणार नाही. व्यापक बोध हे केवळ ध्यानाचं काम नाहीये. आपण ध्यान करतो आणि साधना करतो याकरता केवळ व्यापक होणार नसून व्यापक आचरण देखील त्याच्याबरोबर गरजेचंच आहे. असं असल्यामुळे तर हे अवांतर विषय गीतेत आले. जो 16वा आणि 17वा अध्याय आहे ते परिशिष्ट रूपाने आलेले अध्याय आहेत आणि त्या अध्यायांचं इथंच नेमकं महत्व आहे. शिवाय हे जे दान आहे हे दान कर्तव्य भावनेने आणि नम्रतेने करणं हेही गरजेचं आहे. जर कर्तव्य भावना असेल तर त्याच्या ठिकाणी नम्रता ही देखील अवश्यंभावी गोष्ट आहे. आणि ज्यांनी आपल्यावर उपकार केलेला नाही अशा व्यक्तीला देणं असे विशिष्ट शब्द भगवंतांनी वापरलेत. दियते न उपकारिणे, कारण उपकार ज्यांनी केला नाही त्याला देण्यामध्ये जी चाणाक्ष व्यवहाराची हुशारी असते ती नाहीये. आपण तसे चाणाक्ष असतो. आपण एक प्रकारे देतो ते ज्यांनी उपकार केला त्याला काही एक परत द्यावं म्हणून आपण देतो, ही हुशारी तिथं नाहीये, हा चाणाक्षपणा तिथं नाहीये. याच्याऐवजी त्या ठिकाणी त्याचा आणि आपला कसलाच संबंध नाही आहे, आणि असं असून देखील कर्तव्य भावनेनी त्याला देण्याचा, ईश्वराकडून मला आलं इन टर्न माझ्याकडून पुढे जात आहे असा पवित्र भाव आहे, अथवा समाजाकडून माझ्याकडे आलं, सगळ्या समाजाला मी माहीत नव्हतं जेव्हा समाजाकडून मला आलं तेव्हा, ते सहज ओघानी आलं. आता मी देखील मला माहीत नसलेल्या ठिकाणी देणं, ज्यांनी माझ्यावर उपकार केलेला आहे त्याला न देता इतर ठिकाणी देणं, उपकारकर्त्याला दान करणं, याच्यामध्ये किंचित अहंतेचा देखील भाग असू शकतो की तेव्हा नव्हती परिस्थिती. श्रेष्ठत्वाची ही भावना असू शकते, प्रत्येकाच्या ठिकाणी असते असं नाही बरं का, पण येऊ शकते. आपल्या कर्तृत्वाचा अभिमान त्याच्यामध्ये डोकावण्याची शक्यता असते. गीता ही अभिमानाच्या विरोधात आहे. निरभिमानपणाने ज्यांनी आपल्यावर उपकार केलेला आहे तो उपकार स्मरून तिथं काही मदत करणं याच्यातही काही चुकीचं आहे असं नाही, पण भगवद्गीता दानाकरता, सात्विक दानाकरता जी अपेक्षा व्यक्त करते आहे तो विषय आपला चाललेला आहे. उपकार ज्यांनी केला त्याला परत देण्यामध्ये एक प्रकारे ऋणमुक्त होण्याचा भावही असू शकतो, तोही इथं नसावा असं सुचवलेलं आहे. आणि ज्यांनी उपकार केलेला नाहीये अशा व्यक्तीला दान देण्यामध्ये चित्तशुद्धीचं, चित्तशुद्धीरूपी फळ मिळावं हीच अपेक्षा आहे. उपकार करणाऱ्याला दानबुद्धीनी दान देणं हे तसं संभवतच नाही, कारण आपल्यावर उपकार करणारे जगामध्ये खूप थोडे असतात. माता पिता आपल्यावर उपकार करतात, कारण आपण जन्माला आलो तेव्हा आपलं आपण जगू शकलो नसतो, आपल्याला आपली तहान समजत नव्हती, आपल्याला आपली भूक समजत नव्हती, आपल्याला काही कळत नव्हतं, त्यामुळं माता आणि पिता यांची त्यांच्या अंतकाळापर्यंत सेवा करणं, विना तक्रार सेवा करणं, त्यांचा स्वभाव लक्षात न घेता, त्यांची प्रकृती लक्षात न घेता, कोणतेही प्रसंग लक्षात न ठेवता, व्यवहार न आणता, हे कर्तव्य आहे. माता पित्यांचं करतो, सेवा करतो माता पित्यांची, तर पुंडरीकाची गोष्ट तर आपल्या इथं महाराष्ट्रात फार प्रसिद्ध आहे. त्याच्यापुढे पांडुरंग येऊन उभे राहिले असं म्हणतात. लक्षणांनी जर ती गोष्ट घेतली तर आपल्या लक्षात येईल की ज्यांनी आपल्यावर प्राथमिक महत्वाचे उपकार केलेले असतात तर त्यांच्यावर, त्यांना दान तर फारच, उपकार करणाऱ्याला दान बुद्धीने काही देणं याच्यात माता पिता येऊ शकत नाहीत. दुसरे उपकार करतात ते म्हणजे गुरुजन आपले, ते आपल्यावर उपकार करतात. जसे आपण आलो या जगात आणि आपले आपण जगण्याची देखील शक्यता नव्हती, तसं आपण या जगामध्ये आलो पण आपल्याला ज्यांनी विद्येमुळं अलंकृत केलं, कोणत्या ना कोणत्या कलेमुळं अलंकृत केलं, असे जे गुरुजन आहेत त्या गुरुजनांना देखील तसं दान संभवत नाही. पाश्चात्य भाषेमध्ये आदरपूर्वक प्रोफेशनल फी असा शब्द आहे, व्यावसायिक मोबदला। आणि गुरुजनांना व्यावसायिक मोबदला हा दिलाच पाहिजे, पण ते दान होऊ नाही शकत, आणि तोही मोठ्या नम्रतेने आदरपूर्वक असाच दिला पाहिजे, तुम्ही कोणीही असा। आणि त्याच्याही पुढे जाऊन म्हणजे नंतरच्या एका काळामध्ये आपल्या गुरुजनांना त्यांनी आपल्यावर केलेले उपकार स्मरून त्यांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी म्हणून जर आपण काही मदत केली तर तरी ते दान होऊ शकत नाही, ते दान होऊ शकत नाही। आणि त्यांच्या ऋणातून तसं उतराई होताच येत नाही, कारण त्यांच्या ऋणामुळे तर आपल्याकडे एवढं भरभरून आलं जे त्यांच्याकडेही येऊ नाही शकलं। असं असल्यामुळं त्यांना देणं ही जी गोष्ट आहे तर ते कर्तव्य भावनाच त्या ठिकाणी संभवते, कर्तव्य भावनेखेरीज दुसरी कोणतीच। आणि अशा वेळेला देण्याची इच्छा होणं ही देखील फार मोठी गोष्ट आहे, फारच मोठी, नाहीतर तेव्हाची फी तेव्हा देऊन टाकलेली आहे। अशा प्रकारे रुक्ष व्यवहार त्याच्यामध्ये येऊ शकत नाही। दान उपकार करणाऱ्यांमध्ये अजून एक आहेत, ते म्हणजे सद्गुरू। सद्गुरूच मोठे दानी असतात असं म्हटलेलं आहे, जे त्रैलोकी नाही दान ते करीती संत सज्जन। सद्गुरू आपल्याला परम सुखदम म्हणजे परमसुखाचं दान करत असतात। गुरूंच्या वर्णनातच आहे ब्रह्मानंदम, जे ब्रह्मानंदामध्ये निमग्न आहेत। ब्रह्मानंदामध्ये जर निमग्न असतील तर ते त्यांच्या ठिकाणी आपण आपल्या ठिकाणी, त्यांचा आपल्याला उपयोग काय? पण ते सुख किंवा तो आनंद देण्याची त्यांची पात्रता असते, इच्छा असते, तळमळ असते, कळकळा असतो, आणि ते ती देतात। सद्गुरू अशा प्रकारचं दान करतात। त्रैलोकी नाही दान ते करीती संत सज्जन असं त्याकरता म्हटलेलं आहे। तू तो उदारांचा राणा असं म्हटलेलं आहे। उदार उदार असे जे म्हटले जातात त्याच्यामध्येही, कारण ते जे काही देतात त्याला सीमाच नसते। त्यामुळे सद्गुरूंना संपूर्ण समर्पण भावानी गुरुदक्षिणा देऊ शकतो कोणी, जर दिली तर, आणि ती द्यावी। पण सद्गुरूंना दान संभवत नाही, दान नाही। सद्गुरूंना मोबदला देण्याची कल्पना कुठंच नाही, सद्गुरूंच्या कामाबद्दल कुठला मोबदला असू शकत नाही। रामकृष्ण म्हणत असत, एकदा कोणाला म्हणाले की तू इथं येतोस तर काहीतरी घेऊन येत जा, एखादं केळं। तेव्हा एका पैशाला देखील महत्व होतं, एक पैसा, दोन पैसे, असे काहीतरी घेऊन येत जा। हे मला हवेत म्हणून सांगत नाहीये, तुला देण्याची सवय व्हावी म्हणून सांगतोय असं म्हणाले। सद्गुरूंना जे दिलं जातं त्याला दक्षिणा असं म्हणतात, आणि ती आपणहून द्यायची असते। त्यांना त्याची जाणीव करून द्यायची नसते। एकदा मी स्वामीजींच्या शेजारी उभा होतो गुरुपौर्णिमेच्या काळात, तर कोणीतरी स्वामीजींना असं म्हटलं की थोडा वेळ घेतला त्या भगिनींनी स्वामीजींचा, त्या म्हणाल्या की स्वामीजी आमचं चांगलं चाललेलं आहे, त्या कुठेतरी बँकेतच नोकरीला होत्या आणि त्यांचे यजमान होते ते एखाद्या कंपनीत चांगल्या पोस्टवर होते. त्यांनी पाकिट दिलं आणि स्वामीजींना म्हणाले की स्वामीजी देवदयेने चांगला पैसा मिळतोय, तर मला असं वाटतं की दरमहा तुम्हाला त्या काळात 1000 रुपये द्यावेत असं तुम्हाला वाटतं, चालेल ना? असं विचारू नये, विचारून सद्गुरूंना ओशाळवाणं करू नये. तुम्हाला द्यायचेत तर तिथं नोंद झाली पाहिजे त्यांच्या डोक्यात की हा आपल्याला दरमहा 1000 रुपये देतोय, असं नसलं पाहिजे. स्वामीजी काही बोलले नाहीत. तेव्हा त्यांनी परत एकदा विचारलं, तेव्हा स्वामीजी त्यांना म्हणाले की आम्हीच तुम्हाला देणार, तुम्ही आम्हाला काही देऊ नका. परिणाम असा होतो, अहंता दाखवली, देण्याची अहंता दाखवली की घेतलं जात नाही सद्गुरूंकडून, तर नाहीच नाही. म्हणून त्यांना दिल्याची आणि त्यांना मिळालं याची खात्री करण्याची, म्हणजे यांनी दिलंय अशा प्रकारे, असं मी स्वामीजींच्या पाशी पाहिलं की ते अजिबात अशा गोष्टींना प्रोत्साहन देत नसत. त्या उलट कृतज्ञतेने आपल्याला जे द्यायचं असेल ते द्यावं आणि मोकळं व्हावं. मोकळं होऊ शकत नाही, सद्गुरूंना दिलं तर ते दानात येत नाही, ते दक्षिणेतच येतं, ते पवित्र भावनेनेच द्यावं. आणि खरं म्हणजे अजून एकदा गुरुपौर्णिमेच्याच वेळेला स्वामीजींच्या शेजारी मी असे, तेव्हा एका बाईंनी स्वामीजींना एका डब्यातून दागिने दिले. त्यांनी उघडून पाहिलं तर दागिने, तेव्हा की हे काय देत आहे, त्या म्हणाले की हे मी मिस्टरांना विचारून आलीये आणि हे तुम्हाला मी अर्पण करते आहे. पुढे त्या वाक्य जे बोलले ते फार महत्वाचं होतं. त्या म्हणाल्या की स्वामीजी खरं म्हणजे जीवच काढून द्यायचा, पण तो देता येत नाही म्हणून मी हे देते आहे. स्वामीजींनी त्याचं झाकण लावलं, कपाळाला तो लावला डबा आणि बाजूला ठेवला, स्वीकारला. खरं म्हणजे जीवच द्यायला पाहिजे, पण तो देता येत नाही म्हणून मी देते असं त्या म्हणाल्या. हे ही फार मोठी गोष्ट आहे. म्हणून जो अनुपकारी आहे, संबंधित देखील नाही, त्याला दान करावं असं ते म्हणतात. आणि दानामध्ये या या गोष्टी येत नाहीत, आई वडिलांना दिलेलं, गुरुजनांना दिलेलं आणि सद्गुरूंना दिलेलं. शिवाय अजून महत्वाचे शब्द ते वापरतात, ते म्हणजे देशे काले च पात्रेच स्थळ महत्वाचं, योग्य ठिकाणी आणि योग्य कार्यामध्ये. दान नक्की द्यावं, आपण देतो ते ठिकाण योग्य पाहिजे आणि ती वेळ देखील योग्य पाहिजे, काळ देखील योग्य पाहिजे. नेमकं उपयोगी पडेल अशा वेळेला जो देतो ते खूप महत्वाचं राहतं. आणि पात्रे म्हणजे दानयोग्य मनुष्य पाहिजे. तुम्हाला केवळ द्यायची इच्छा आहे म्हणून कोणालाही देऊन चालणार नाही. व्यसनी माणसाला देता येणार नाही, त्याला दान म्हणत नाहीत, उलट त्याला अजून बिघडवणं म्हणतात, त्याला देण्याने तो अजून बिघडेल. अयोग्य माणसाला देऊ नये, योग्य माणसालाच द्यावं. दानयोग्य मनुष्याला जर दिलं तर त्याच्यामागे शास्त्रांची अशी कल्पना आहे की पेरल्याप्रमाणे उगवतं या सिद्धांताप्रमाणे दानयोग्य मनुष्याला जर दिलं तर त्या पुण्य प्रेरणेनी तोही प्रभावित होऊन तो पुढे दान देईल. दानाची ही प्रक्रिया समाजात अखंड चालू राहावी आणि दान देणं ही वाटते तितकी सोपी गोष्ट नाही, धैर्याची गोष्ट आहे. आपल्या सख्या भावाला देखील 5000 रुपये काढून देताना किती वेळेला विचार म्हणू मी, एकदा, दोनदा, तीनदा, त्याला आवश्यक आहेत पण देऊ की देऊ नये अशा संभ्रमात व्यक्ती पडते. देणंच मुळात हेच मोठं साहसाचं काम आहे, बाकी सगळं देऊ शकतात. आणि देशे कालेच पात्रेच याच्याबरोबर जे द्यायचं आहे ते द्रव्य हेही महत्वाचं आहे, तेही योग्य मिळकतीतून आलेलंच असावं. मला नक्की आठवत नाहीये पण स्वामीजींच्याच इथली गोष्ट सांगतो की कोणीतरी स्वामीजींना असं म्हणालं की स्वामीजी मी एका व्यवस्थेचा, सरकारी व्यवस्थेचा भाग असल्यामुळे माझ्याकडे माझी इच्छा असो नसो पैसे येत असतात. ते पैसे घेणं मलाही खरं म्हणजे आवडत नाही असं ते म्हणाले. पण मी तसं करून पाहिलं तेव्हा माझ्या बऱ्याच बदल्या, मी कोणालाच नकोसा झालो. ज्या ज्या ठिकाणी जाईन त्या त्या ठिकाणी मी नको अशी भावना. त्यामुळे 5-10 वर्षानंतर माझ्या लक्षात आलं की आपल्याला असं वागून चालणार नाही. तर माझ्याकडे आलेली जी रक्कम असेल ती मी दिली तर चालेल ना आपल्याला अथवा मंडळाला. त्यांनी 3 वेळेला स्वामीजींना विचारलं पण स्वामीजींनी काही उत्तर दिलं नाही. तरीही त्यांना जेव्हा स्वामीजींनी विचारलं तेव्हा स्वामीजी म्हणाले की कितीतरी चांगली देवळं आहेत, तुम्हाला जर द्यायचंच असेल तर अजून कुठेही तुम्ही देऊ शकाल असं स्वामीजी म्हणाले. म्हणून स्वधर्माचरणामधून आणि योग्य मिळकतीतून आलेली जी रक्कम असते, मी कोणाकडून तरी ऐकलं की आपल्या व्यवहाराकरता बालाजीला 1.5% पार्टनर, 2% पार्टनर, म्हणजे आपल्याला जे पैसे आहेत त्याच्यातले 1.5% बालाजीला जाऊन अर्पण करून यायचे. पण हा धंदा कसा बरा योग्य रीतीने करत होता की नाही, पण की तुम्ही कल्पना करा की 2% मी बालाजीला दिल्यावर बालाजी मला किती देईल, यालाही दान म्हणत नाहीत. म्हणून दान हे स्वधर्म कर्मातून मिळवलेलं असेल तेच करावं. पण आता वेळ संपत आली त्यामुळं आपला जो संग्रह असतो तो संग्रह हा केवळ स्वतःच्या भोगासाठी नाही अशी असा विवेक दान देण्यामध्ये असतो आणि तो फार महत्वाचा आहे. समाजाचंही कल्याण व्हावं, त्यातही पात्र, देशे कालेच पात्रेच हे आलंच. स्वतःच्या भोगाबरोबर समाजाच्या गरजेचाही विचार, थोडासा आपल्या कक्षा सोडण्याचा विचार हा दानामध्ये नक्की आहे. सात्विक दानाचं चाललंय आणि आपल्याला जे मिळतं ती ईश्वराची कृपा. म्हणून ईश्वर स्मरणपूर्वक केलेलं जे दान असतं ते दान सात्विक दान म्हणून ओळखलं जातं. दातव्यम इति यद् दानम दीयते नुपकारिणे देशे कालेच पात्रेच तद्दानम सात्विकम स्मृतम. म्हणून मोबदला विरुद्ध दान विरुद्ध त्याग, भगवद्गीतेचा अजून एक चांगला शब्द आहे तो म्हणजे त्याग। याच्यामध्ये मोबदला हा अगदीच व्यवहार आहे आणि दान हा व्यवहारात येत नाही, तसंच त्याग देखील व्यवहारात अजिबातच येत नाही। दानामध्ये धर्मभावना येते, ती व्यवहारात नसते, त्यागामध्ये असू शकते। ध्यानामध्ये चित्तशुद्धीची भावना असते, ती मोबदल्यात नसते, आणि त्यागामध्ये चित्तशुद्धीचा जो परिणाम तो म्हणजे निःश्रेयसाची, परमात्म्याची प्राप्ती, हा जो परिणाम आहे तो परिणाम हे त्यागामध्ये येऊ शकतं। दानामुळे पुण्य मिळतं अशी एक सर्वसाधारण भावना नक्की आहे आणि त्या पुण्याचा आपल्याला मनुष्य म्हणून उपयोग होतो अशी ही भावना आहे। सात्विक दानामध्ये मात्र अशा प्रकारचं पुण्य देखील मिळालं तरी त्याची इच्छा करू नये असं सात्विक दानामध्ये सांगितलेलं आहे। तर त्यागामध्ये शुद्ध पुण्य म्हणजे आत्मज्ञान प्राप्तीच अपेक्षित आहे। काही एक संग्रहशीलता असते आणि संग्रह असतो म्हणून कोणी मोबदला देऊ शकतो। असे कित्येक लोक आहेत की त्यांना काही काही शिक्षण परवडत नाहीत म्हणून ते आपल्या मुलांना देऊ शकत नाहीत, मोबदलाही देऊ शकत नाहीत, मोबदला देऊ शकत नाहीत म्हणून कित्येक गोष्टी करता येत नाहीत। असे लोक या जगामध्ये आहेत। त्यामुळे संग्रहशीलता असेल तरच मोबदला दिला जाऊ शकतो, संग्रहशीलता असेल तरच दान दिलं जाऊ शकतं। संग्रहाचा आणि दानाचा संबंध आहे। म्हणून लाओत्सेचा एक शिष्य न्यायाधीश झाला आणि एका सावकाराच्या घरी चोरी झाली आणि तो खटला त्याच्या समोर येऊन उभा राहिला। चोरी करणारा मनुष्य मुद्देमाल पकडला गेलेला होता, साक्षी देखील होत्या, असं सगळं होतं। तर लाओत्सेचा जो शिष्य न्यायाधीश होता त्यांनी त्यामुळे चोराला 6 महिने तुरुंगवासाची शिक्षा दिली, पण ज्याच्याकडे चोरी झाली त्या सावकाराला 1.5 वर्ष त्यांनी शिक्षा दिली। हा खटला तिथं गाजला, राजापर्यंत गोष्ट गेली, तेव्हा राजांनी विचारलं की हा असा निकाल दिलाच कसा। तर तो न्यायाधीश असं म्हणाला की ज्यांनी चोरी केली तो चोरी करताना सापडला म्हणून त्याला शिक्षा होणं गरजेचं आहे, पण ज्याच्याकडे इतकं साठवलेलं होतं म्हणून चोरी करायची इच्छा झाली। त्या देशात आज कम्युनिझम आहे आणि कम्युनिझमला तिलांजली देऊन परत ते पुंजीपती होऊ पाहतातच आहेत। पण त्यांनी असं सांगितलं की ज्याने हे साठवलं तो जास्त चोर आहे, असं असल्यामुळे त्याला शिक्षा दिली। राजा विचारात पडला, एक प्रकारे घाबरला मनातून की मग उद्या आपण कोणत्या तरी कारणाने तर आपल्याला केवढी शिक्षा होईल, कारण आपण किती साठवलेलं आहे। पण दान करणं याचा संग्रह देखील आहे आणि काही एक दान देखील आहे, म्हणजे त्या संग्रहाचा त्याग देखील आहे। तर त्यागामध्ये असंग्रह वृत्तीच आहे, संग्रहाची वृत्तीच नाहीये। अशा प्रकारे जे सात्विक दान आहे ते सात्विक दान हे समाजामध्ये अतिशय चांगले तरंग निर्माण होण्यासाठी कारण ठरतं। समाजामधल्या कित्येक चांगल्या गोष्टी या सात्विक दानामुळेच घडतात। सात्विक दानामुळे शिष्यवृत्त्यांमुळे वेळच्या वेळेला मिळालेल्या मदतीमुळे कित्येक वेळेला लाभार्थी जो असतो त्याची उन्नती होते. सात्विक दान करणारा जो आहे तो चित्तशुद्धीद्वारा भक्ती प्रेमाचा उदय त्याच्या अंतःकरणात व्हावा अशी खरं त्याच्या मागे प्रेरणा आहे. तरी स्वधर्मा आटवते जे जे मिळेल आपण याते ते ते दिजे बहुते सन्मान योगे. ज्ञानेश्वर महाराजांचे शब्द अगदी काटेकोर आहेत. बघा, ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की आपल्या स्वधर्म कर्माच्या मर्यादेमध्ये मिळालेलं. स्वधर्मा आटवते जे जे मिळेल आपण याते. जे जे आपल्याला मिळालेलं असेल, फलस्वरूप मिळालेलं असेल, फळाची इच्छा ठेवली नाही तरी देखील फळ मिळणारच. ते दिजे बहुते सन्मान योगे, फार आदरपूर्वक द्यावं. देणाऱ्याचा अवमान करून अपमान करून कधीही देऊ नये. तो जणू देव आहे अशा भावनेनी त्याला द्यावं. झालया सुबीज प्रसंग, सुबीज प्रसंग निर्माण होतो तेव्हा, म्हणजे आत्ताचा काळ, पावसाळ्याचा काळ, की उत्तम बीज पेरण्याचा प्रसंग जेव्हा होतो तेव्हा पडे क्षेत्र वाफेचा अंगू, तेव्हा क्षेत्राची मशागत करणं आणि वाफसा करणं जमिनीचा याची गरज असते. तैसाची दानाचा हा लागू देखत असे. म्हणून बीज उत्तम असेल तरी भूमी उत्तम पाहिजे आणि त्याचा वापसाही चांगला केलेला असला पाहिजे. तसाच दानामध्ये देखील देश, काल आणि पात्र या गोष्टी महत्वाच्याच आहेत. आणि त्या तशा योग्य देशी, योग्य काळी आणि पात्र असेल त्याला असं हे दान दिलं पाहिजे. त्याच्यातही विनोबांची एक गोष्ट मला आठवते. विनोबा म्हणतात की दारात एक भिक्षेकरी आला आणि मी त्या भिक्षेकऱ्याला म्हटलं की जा पुढच्या दारात जा. तेव्हा आई म्हणाली की नको नको थांब, त्याला थांबायला सांग, थांब त्याला म्हणाली. आणि आईनी पसाभर धान्य त्याच्या झोळीमध्ये घातलं. तो गेल्यानंतर विनोबा आईला म्हणाले की चांगला धड धाकट दिसतो, भगवद्गीतेनी देशे कालेच पात्रेच असं म्हटलेलं आहे, याला कष्ट करायला काय होता, अशा प्रकारे मागायचं कशा करता, म्हणून मी त्याला जा म्हटलो, असं विनोबा आपल्या आईला म्हणाले. आई म्हणाली की माझ्या दारात 12 वाजता जो आला तो माझ्या पक्षी देव आहे, बाकी देशे कालेच पात्रेच हे तुझं तू बघून घे म्हणाली. विनोबा म्हणतात की आज इतकी वर्ष झाली, या घटनेला आज इतकी वर्ष लहानपणी घडलेली घटना पण ही माझ्या स्मृतीतून अजून जात नाही आणि आईच्या या युक्तिवादाला मला अजून उत्तरही सापडलं नाही असं ते म्हणतात. जो आला तो माझ्याकरता देव होता असं ती म्हणाली. पण आपण शास्त्र पाहतो आहोत त्यामुळे शास्त्राच्या अंगाने आपण याचा विचार करतो आहोत. अनर्घ्य रत्न हाता चढे ते भांगाराची ओढी पडे. अत्यंत अनमोल असं रत्न जर मिळालं तर त्या रत्नाला देखील एक उत्तम सुवर्णाचं कोंदण लागतं, त्यामुळे त्याच्याकरता सुवर्णाची गरज असते. दोन्ही झाली तरी न जोडे लेते अंग. आणि उत्तम रत्न असेल आणि कोंदण जरी केलेलं असेल तरी देखील जो दागिना घडलेला असेल तो दागिना घालण्यासाठी तशी योग्य व्यक्ती पाहिजे. व्यक्ती पाहिजे ना मुळात दागिना घालण्यासाठी, आणि हा दागिना लेवविण्यासाठी योग्य व्यक्ती पाहिजे. कोणाच्याही अंगावर तो दागिना घालता येणार नाही. तसं देशे काले पात्रेला महत्व आहे असं ज्ञानोबा म्हणतात. परी सण सुहृद संपत्ती हे तिन्ही एकी मिळती, जई भाग्यधरी उन्नती आपुल्या विषयी. दिवाळी सारखा सण किंवा दसऱ्यासारखा सण आहे, पाडव्यासारखा सण आहे, आणि सुहृद सगळे एकत्र आलेले आहेत आणि त्यांची सरबराई करण्यासाठी म्हणून आपली क्षमता योग्यता आर्थिक अंगानी आहे, संपत्ती आहे आणि दिलदारपणा आहे. परी सण सुहृद संपत्ती हे तिन्ही एकी मिळती हे तेव्हाच एकत्र येतात जरी भाग्यधरी उन्नती आपुल्या विषयी. जर आपण तशा प्रकारे भाग्यवान असू तर, नाहीतर सगळं आहे पण जेवायलाच कोणी येत नसेल तुमच्या घरी, त्याचा उपयोग काय? आपले आपण बसून जेवणं, सुहृद येणं, सण असणं, आपल्यालाही शक्यता असणं. तैसे निफजावया दान, जै सत्वासी ये संवाहन, तै देश काळ भाजन, द्रव्यही मिळे. तसं हे दान घडण्यासाठी म्हणून सत्वाची उन्नती, जेव्हा योग्य रीतीने उन्नती, संवाहन सत्वाचं जेव्हा होतं तेव्हा देश काळ आणि हे दान घेण्यासाठी योग्य असं द्रव्य देखील त्याला प्राप्त होईल. तरी आधी तव प्रयत्नेसी होवावे कुरुक्षेत्र का काशी. पुढच्या वेळेला बघू, या ओव्या संपणार नाहीत. हे दान आता कुठं द्यावं याच्याविषयी ज्ञानेश्वर महाराज सांगतायत. पुढच्या वेळेला बघू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात परगुरु ज्ञान देव भगवंत. ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति. हरी 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 ज्ञानोबा माऊली प्रभु स्वामी. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल. श्री ज्ञान देव तुकाराम. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरि हरि हरि.
श्री राम. काही निवेदन आहेत. पुढील बुधवारपर्यंतचे सर्व केंद्र प्लॅनरप्रमाणे